नमस्कार, मी मनीषा देवणे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आज संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आणि कौशल्य प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना 5 लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज देणं, 150 पुणे मॉडेल स्कूल विद्यार्थ्यांना मोफत टॅब, 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी यासारखी आश्वासनं यात आहेत. बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातला सहआरोपी तुषार आपटे यानं ठाणे जिल्ह्यातल्या कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. भारतीय जनता पक्षानं काल त्याची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती केली होती, यावरून विरोधकांनी टीका केली होती. भारतीय जनता पार्टीनं पक्षाच्या मुंबई आणि नागपूरमधल्या 58 पदाधिकाऱ्यांना पक्षविरोधी कारवाया आणि बेशिस्त वर्तणुकीबद्दल 6 वर्षांसाठी निलंबित केलं आहे. निलंबित नेत्यांमध्ये माजी महापौर, नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यात गहिनीनाथगड आणि पंढरपूर या दरम्यानचा पालखी सोहळ्यासाठी वापरला जाणारा रस्ता विकसित करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं. गहिनीनाथगडावर वामनभाऊ महाराज यांच्या 50व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईच्या गोरेगाव भागात भगतसिंह नगर इथं लागलेल्या आगीत 3 जण मृत्यूमुखी पडले तर 3 जण जखमी झाले. आज पहाटे 3 सुमाराला ही घटना घडल्याचं संबंधित सूत्रांनी सांगितलं. मलेशिया खुल्या सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात आलं. महिला एकेरीत 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेती PV सिंधू हिला उपांत्य फेरीत चीनच्या वांग झी यी हिच्याकडून 16-21, 15-21 असा पराभव पत्करावा लागला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.